चीनी मंडी .com पॉडकास्ट।
या कारणामुळे ब्राझीलनं दिलं भारतीय साखर अनुदानाला आव्हान। साखर उद्योगाला अवास्तव अनुदान देऊन जगातील साखरेच्या बाजारपेठेला धक्का दिल्याचा आरोप करत ब्राझीलनं जागतिक व्यापार संघटनेत भारताला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे। ब्राझीलनं जागतिक व्यापार संघटनेला या संदर्भात सुनावणी करण्याची विनंती केली आहे। ब्राझीलच्या कृषी आणि विदेश मंत्रालयाच्या निवेदनासोबतच ऑस्ट्रेलियानंही अशीच विनंती करणारा अर्ज जागतिक व्यापार संघटनेकडे केला आहे। ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही साखर निर्यातदार देश एकत्र येऊन भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत। भारतात मोठ्या प्रमाणावर साखर निर्यातीसाठी अनुदान दिल्यामुळे जगात साखरेचा पुरवठा वाढला आहे, त्याचा व्यापारावर विपरीत परिणाम होत आहे असा आरोप ब्राझीलकडून करण्यात येत आहे। भारतानं साखरेचा पुरवठा वाढवल्यामुळे जागतिक बाजारात साखरेचे दर सुमारे 25.5% घसरल्याचा दावा ब्राझील सरकार करत आहे। यामुळे एकट्या ब्राझीलच्या साखर निर्यात क्षेत्राला जवळपास $130 कोटी नुकसान सोसावं लागलं आहे असंही ब्राझीलनं म्हटलं आहे। भारतातील साखर उत्पादन गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढलं आहे। जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश म्हणून यापूर्वी ब्राझीलचं नाव होतं, ते स्थान आता भारत हिसकावून घेणार आहे। भारतात साखर निर्यातीला पाठिंबा देण्यात येत असल्यामुळे गेल्या 3 वर्षात भारत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर साखर निर्यात करेल असं मत एका वृत्तसंस्थेनं ऑक्टोबरमध्येच व्यक्त केलं होतं। दरम्यान जागतिक व्यापार संघटनेच्या कायद्यानुसार जर एखाद्याच विषयावरील चर्चेतून किंवा सुनावणीतून 60 दिवसात मार्ग निघाला नाही तर संबंधित पॅनलकडून तक्रार रद्द केली जाते।